राजाची लड़की एक चंद्रवाणी लेकर होती सुकुमारा।
मी चंदनपूरचा राजा शूरसेन हवलदार। ये हवलदार
जी महाराज,
काय करीत होतास?
पहारा करून वाईट झोप घेत होतो।
गाभरा, हे बघ हवलदार, उद्याच्या उद्या विक्रमपूरला जाऊन महाराज विक्रमासनी सांग का राजकुमारी चंद्रावती आम्ही तुमच्या मुलाला द्यायचं निश्चित केलंय म्हणून।
जसे आपल्या आज्ञा मान्य आहे। चंद्रसेन राजा सकुमार होता बहादूर, बसल त्याचं मन चंद्रावतीवर, लग्नाचा मुहूर्त ठरवून केली तयारी।
मी चंदनपूरचा प्रधान रामसिंग, राजा शूरसेनाला ठार करून मी चंदनपूरचा राजा होणार, मग मी राजा आणि चंद्रावती माझी राणी।
ऐका, प्रधानजीचं कपटे कारस्थान मी सगळं ओळखलं, आताच्या आता महाराजांना जाऊन सांगितलं पाहिजे हे। राजाला बातमी दिली हवलदाराना, प्रधानजीला दरबारा मोर आलं पकडून।
राजकुमारी चंद्रावती आणि इक्रमपूरचे राजकुमार चंद्रसेन यांचं आम्ही लगीन करून देणार।
आनंदी आनंद।